तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
ऍक्शन. नमस्कार, मी नागराज मंजुळे. तुम्ही ऐकत आहात अवॉर्ड विनिंग शो लाईट कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन. मला सांग की हायवे, बाजी आणि आता सायलेन्स मध्ये काम करतोय आणि खूप इंटेन्स वाटला मला तो रोल, म्हणजे जो काही त्यात ते ट्रेलर अंगावर एकदम येत आहे. तर काय तुला लहानपणी पण तुझं ऍक्टर डिरेक्टर बनायचं स्वप्न होतं की काही वेगळं स्वप्न होतं लहानपणी?
स्वप्न वगैरे नाही, पण मला ऍक्टर उघडायचं, मला कळत नव्हतं. डिरेक्शन, डिरेक्टर हा प्रकारच कळत नव्हता की कुणीतरी डिरेक्टर असतो हे काही. त्यावेळेस म्हणजे आपलं घडतंय हे स्वतःहून, म्हणजे अमिताभ असतील ते स्वतःहूनच करतायत ते सगळंच आणि तेच गात आहेत. हळूहळू आपल्याला कळायला लागतं. मी इतक्या पालिशपासून प्रवास केला आहे की किशोर कुमारचा आवाज असतो, लिहितात कोणीतरी नाही का, एखादा गीतकार लिहितोय, संगीत कोणीतरी देतोय, हे सगळं कळायला उशीर लागतो ना. तसं अभिनय करायचा आहे किंवा अभिनेता व्हायचं हे माझं खूप पहिल्यापासूनचं एक इच्छा होती, स्वप्न म्हणता येणार नाही. कारण स्वप्न बघायला त्याचं गांभीर्य पण कळायला पाहिजे, मला वाटतं की होता येईल कधी तरी. आणि मग छोट्या ह्याच्यातून कधीतरी काम पण करायचो, नाटकातून ह्याच्यातून, आम्ही जसं मगाशी म्हणतो तशी नाटकंही करायचो. पण डिरेक्टर व्हायचं असं काही कधी मला वाटलं नव्हतं. तर होतं गेलं, घडत गेलं आणि हे सगळं जे काही झालं ते झालं.
आता तुझ्यात ऑलरेडी एक डिरेक्टर आहे म्हटल्यानंतर, यु नो, ॲक्टरमध्ये कधी डिरेक्टर येत नाही. तू आत्ता ह्या फिल्ममध्ये काम केला, इतका इंटेन्स रोल केला आहे त्यामध्ये, तर त्याबद्दल आम्हाला काही सांग.
मला जेव्हा गोष्ट ऐकवली आणि असा रोल आहे असं गजेंद्र सरांनी सांगितलं, तर मला ते इंटरेस्टिंग वाटलं की असं काम मी आधी याच्या आधी केलेलं नाही आहे. तर एक माणूस आहे तो वाईट आणि चांगला, तुम्ही असं नाही का त्याला काळपांढरं नाही करू शकत. तुझी एखादी कृती जी तुला चांगली वाटते ती मला वाईट वाटू शकते, माझी एखादी कृती जी मला वाटते की अरे मी नॉर्मल वागलो तून तुला हे वाटतं. मला तशी माणसंच असतात आणि आपण माणसं ग्रे आहोत सगळी, आपल्या कथांना यांना खूप सवय आहे काळपांढरं करायची. तर हा रोल तसा नाही, तर त्यामुळे मला तू जास्त इंटरेस्टिंग वाटलं.
तुला शांतता कधी हवी असते किंवा शांतता असण्यासाठी तुला कुठं जावं असं वाटतं असं काही आहे का?
मला शांतता हवी असते खूपच, पण बहुधा जाता येत नाही आता बऱ्याच ठिकाणी. कधी कधी मग मी रात्री बसतो एकटा आणि माझं आत्ता जे घर आहे ते खूप छान आहे आणि मला सवय आहे की रात्री जर चंद्र असेल आणि जरा दिसणारी रात्र असेल उजळ, तर त्याच्यात अजून मजा येते. अगोदर व्हायचं की तुम्ही कुठं गावगड गेलात तरी एकटे असायचं, आता एकटं असणं जरा खूप अवघड झालं आहे. तुम्ही कुठे गेलं तरी कुणीतरी येऊन तुम्हाला बोलेलच, म्हणजे मी हॉटेलला जरी गेलो तरी मला येऊन बोलतात आणि मला ते इरिटेट करत नाही, पण आपल्याला लक्षात येतं की आता इथं नाही स्पेस मिळणार, एकटं राहू शकत नाही या ठिकाणी, तर नाही राहू शकत. तर त्यासाठी खासच प्रयत्न करायला लागतात तुम्हाला एकटं जायचं म्हटलं. हा म्हणजे हिमाचल कसला जरा बाहेर गेलो महाराष्ट्राचे तर हे होतं आणि मी जरा आत्ता ह्या काळात नाही का खूप सतत काम 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 करतोय.
तुझ्या पुढच्या कामाबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल, कारण आता अमिताभजींसोबत तू एक फिल्म करतोय, तर त्यांची भेटघाट कशी झाली? ती नक्कीच तुझी एक फॅन स्ट्रक मोमेंट असते ती अशी असणार.
तर मी फिल्म मात्र फार काही बोलू शकत नाही आत्ताच, आत्ता ते सगळं घडलं आहे आणि मी जे भेटलो मला खूपच मजा आली. खूपच खूपच भारी माणूस आहे, खूप थोर माणूस आहे आणि त्यांचा मी फॅन आहेच लहानपणापासून. आणि आपण ज्या माणसाला लहानपणापासून बघत आलो आहे पडद्यावरती आणि ज्याच्या शिट्ट्या टाळ्या वाजवल्यात नाचलो आहे, तो त्या माणसाला समक्ष बघून जे काही व्हायचं असतं ते होतं आपलं. मला मजा वाटत होती आणि मला भारी वाटत होती की आपण इतक्या जवळून इंटरॅक्ट करतो आहे, बोलतो आहे आणि आपण एकत्र काम करतो आहे, हे व्हावं सगळं आणि माझ्या अजून आठवणी तयार व्हाव्यात ज्या मी तुला सांगू शकेन.
तुझे शब्द, आता तू फॅन्ड्री सारखी फिल्म आणली आणि त्याच्यासाठी आम्ही खूप शोध घेतला, बाबा हे फॅन्ड्री म्हणजे काय. मला सांग तीन असे शब्द जे शहरी लोकांना माहीत नाही आहेत मराठी, तीन असे शब्द जे तुला माहिती आहेत.
म्हणजे आमच्या गावाकडे एक शब्द आहे जो माहिती नाही मला, भंडरू, जो सैराटच्या सुरुवातीला आहे.
भंडरू
हा भंडरो, तर भंडरो म्हणजे त्याला तिथला खूप लोकल रेफरन्सेस आहेत त्याला, की आमच्या तालुक्यात करमाळ्यात भंडारेची गल्ली म्हणून एक होती आणि तिथे एक दारूचं आणि दुकान होतं, तर त्या गल्लीत तो ज्या गल्ली जाणारा माणूस म्हणजे तो भंडरो.
ओ इंटरेस्टिंग, आता हा आमचा कोडवर्ड झाला, आता भंडरो येतो. बरं, एक एरा जो तुला परत जगायला आवडेल.
लहानपणातला जो काळ होता मला वाटतं की स्वप्न होती आणि या वास्तवाची जी दाहक जाणीव आहे ती नव्हती, तो काळ मला वाटतं परत. हा मजा येईल.
एक कॉल जो तुला कोणाला करायला आवडेल.
खूप लोकांना करायला आवडेल आणि जे नाहीत त्यांनाही बोलायला आवडलं असतं, माझ्या वडिलांशी, माझ्या मित्रांशी, काही जे नाहीत आता.
एक अवॉर्ड जो तू कधी विसरू शकणार नाहीस.
पहिलं नॅशनल अवॉर्ड पिस्तुल्याचं, कारण की राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारे वगैरे असं म्हटल्यावर म्हणायचे की सर्वोच्च, म्हणजे मला त्याचं गांभीर्यच कळत नव्हतं. म्हटलं की मिळालं, मग त्याच्यानंतर जे फोन यायला लागले आणि जे नॅशनल अवॉर्डची जी कमिटी, तर तिथं ते जे सर होते त्यांचं नाव आत्ता मला आठवत नाही, त्यांनी मला नॅशनल फिल्म फेस्टिवल घडतो परत त्याचं उद्घाटनाची फिल्म पिस्तुल्या होती आणि त्यांनी मला उद्घाटनाला बोललं होतं. तर मग हळूहळू मला कळालं की अरे खूपच मोठं अवॉर्ड आहे आणि खूप गंभीर असतं हे असतं, तर मला त्याची मजा यायला लागली.
अर्ची आणि परशा किंवा ह्या सगळ्याच कलाकारांचं तू आता करिअरच घडवलंयस, कारण की आधी फिल्मच्या आधी आणि आत्ताचा प्रवास त्यांचा खूप वेगळा आहे. तर तुझ्या आयुष्यात देखील कुठला एक मोठा बदल तुला जाणवतो?
बदल हीच की खूप लोक ओळखायला लागतात आणि तुला तर बाहेर जाता येत नाही सहजासहजी. मिस करतो असं की माणसांना बघणं, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघणं, किंवा रस्त्यावर उतरून चहा प्या, कुठेतरी वडापाव खा. किंवा मला चालत फिरायची खूप सवय होती पुण्यात, मी इतका फिरलोय की म्हणजे स्टेशन ते पुणे विद्यापीठ ते स्वारगेटपासून येरवडा असं मी चालत खूप म्हणजे फिरायचो, आणि जेव्हा काही काम नसायचं तेव्हा फक्त चालत राहणे. पण आता ते अजिबातच जमत नाही आणि तर ते मिस करतो, आणि असं एक अनोळखी होऊन फिरणं खूप मिस करतो. आणि बाहेर उतरलं की लोकं म्हणजे फोटो काढ हे म्हणजे बोलणं चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक होतो तर तुम्हाला काहीच करता येत नाही. म्हणजे मी अनेक ठिकाणी जिथं कोणाला भेटायला जातो त्यांना भेटताच येत नाही, बोलता येत नाही, आणि फोटो काढण्याचा अर्धा वेळ जातो. म्हणजे मी माझ्या नातेवाईकांकडे गेलो, मित्रांकडे गेलो, तर तिथे इतके लोक जमतात की आपल्याला मला मित्राकडे गेल्यासारखंच वाटत नाही. त्यामुळं त्याचं त्यानं कधी कधी खूप उदास होतो आणि आपला एक काहीतरी शोभेची बाहुली होऊन बसली काय की असा राग पण येतो स्वतःचा.
तुझ्या आयुष्यातले लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तू कोणत्या क्षणाला म्हणशील?
खरं असं मला नाही आठवत, आणि मी एका जर गोष्टीला एका इव्हेंटला एका क्षणाला महत्त्व दिलं तर खूप क्षणांवर मी अन्याय करेल असं मला वाटतं. तर माझ्या आयुष्यात असे खूपच क्षण आहेत किंवा आत्ताही घडत आहेत. आता हा पण क्षण महत्त्वाचा आहे की लाईट आहे, कॅमेरा आहे, ॲक्शन पण तू म्हणू शकतेस, त्यामुळं सगळंच भारी आहे.
तुझा पहिला विमान प्रवास तुला आठवतो?
पहिला मी पुणे टू हैदराबाद केला होता तर तो आठवतो आहे, कारण की विमानात जायची खूप धास्ती होती आणि माझा एक जो मित्र आहे संतोष झांझुर्ने जो बेंगलोरमध्ये होता आणि तो विमान प्रवास केलेला एकमेव माझ्या ओळखीतला माणूस होता. आणि असं कंटिन्यू त्याला फोन करून की आता काय करायचं, कसं जायचं, काय करतात, काय विचारतात, आणि जी धडधड छातीची वाढत होती चेक करताना हे करताना, तर ते सगळं मला आठवत आहे.
आणि नंतर तर काय बर्लिन फेस्टिवल काय कुठे कुठे म्हणजे सगळीकडेच तू नंतर प्रवासच प्रवास करतोयस. खूप छान गप्पा झाल्या आज नागराज, आणि तू खरंच खूप साधा माणूस आहेस आणि तू तुझ्या बोलण्यातनं ते खूप रिफ्लेक्ट होतं. पण आजच्या ह्या इंटरव्ह्यूमधली आवडलेली तुला कुठली गोष्ट आहे?
मला भीती वाटली होती की तू जे म्हणाली ना की तुझ्याबद्दल जाणून घ्यायचे वगैरे, तर मला वाटलं की खूप खूप बोललो आहे मी, आता किती बोलणार असं झालं माझ्याबद्दल. पण तू काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणजे त्याच कप्प्यातल्या वेगळ्या गोष्टी माझ्याच हातात सापडून दिल्या मला, आणि मला ते बोलताना मजा आली. काही आठवणी त्यानिमित्तानं, नाहीतर एरवी मी त्या आठवणी काढल्या नसत्या. असं तू म्हणाले की तुझं घर आठवतं आहे का, किंवा असे काही तुझे खूप इंटरेस्टिंग प्रश्न होते, तर मला खरंच मजा आली. आणि मी नेहमी म्हणतो की माणूस इंटरेस्टिंग उत्तरं तेव्हा देतो जेव्हा इंटरेस्टिंग प्रश्न असतील. प्रश्न सुंदर नाही पडला तर सुंदर उत्तर येऊ शकत नाही, त्यामुळे तुझे सगळे प्रश्न मला वाटते छान होते.
थँक्यू सो मच नागराज, आणि आज तू इतका वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा यु नो कॅन्डिड गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
थँक्यू आणि सदिच्छा तुला. थँक्यू.
सो नागराजच्या आयुष्याचा हा प्रवास ऐकताना तुम्हाला काय वाटलं? त्याच्यासारखं तुम्हालाही बनावं असं वाटतंय? मग नक्की मला तुमचा फीडबॅक कळवा. आणि यासाठी माझं फेसबुक पेज आहे आरजे श्रुती रेड एफ एम, RJ4UTII RDFM या नावाने, तिथे मला नक्की कळवा. त्यासोबतच इंस्टाग्रामवर तुम्ही माझे फोटोज चेक करू शकता विथ नागराज RJ Shruti RJ SHR UTII या हँडलने. सो इट्स टाइम फॉर पॅकअप. 93.5 रेड FM बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती साइनिंग ऑफ.
Lights, camera, action,
cut it.